लेवीय अध्याय 25. सिनाय पर्वतावर परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकास असे सांग, मी तुम्हास देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल, त्यावेळी देशाने परमेश्वरासाठी पवित्र शब्बात म्हणजे पवित्र विसाव्याची वेळ पाळावी. 6 वर्षे आपली शेती करावी आणि 6 वर्षे आपल्या द्राक्षमळाची छाटणी करावी आणि त्याचे पीक जमा करावे. पण 7व्या वर्षी देशाला विसावा द्यावा, म्हणजे परमेश्वराकरता हा पवित्र शब्बताचा विसावा असावा. त्या वर्षी शेते पेरू नयेत आणि द्राक्षमळाची छाटणी करू नये. तुमचा हंगाम संपल्यानंतर आपोआप उगवलेले धान्य कापू नये आणि न छाटलेल्या द्राक्षवेलीची फळे गोळा करू नयेत. देशाला ते वर्ष विसाव्याचे वर्ष असावे, तरी तुम्हास शब्बताच्या वर्षात भरपूर अन्न मिळेल व तुमच्या दासदासींना, तुमच्या मजुरांना व तुमच्या बरोबर राहणाऱ्या परदेशीयांनाही भरपूर अन्न मिळेल आणि तुमची गाई गुरे व इतर पशु यांनाही भरपूर खाद्य मिळेल. तसेच तुम्ही 7 वर्षाचे 7 गट मोजा. 7 शब्बात वर्षे म्हणजे 7 × 7 इतकी वर्षे मोजा, तो 49 वर्षाचा काळ होईल. मग 7व्या महिन्याच्या 10व्या दिवशी म्हणजे प्रायश्चिताच्या दिवशी मोठ्या आवाजाचे मेंढ्यांचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे. त्या 50व्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी. या वर्षाला तुम्ही योबेल वर्ष म्हणावे. या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे. हे 50वे वर्षे तुमच्यासाठी योबेल वर्ष होय. त्या वर्षी तुम्ही काही पेरू नये, आपोआप उगवलेले कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही गोळा करू नये, कारण ते योबेल वर्ष होय. ते तुम्हा करता पवित्र वर्ष असावे. शेतात सापडेल तो उपज तुम्ही खावा. या योबेल वर्षी तुम्ही सर्वांनी आपापल्या वतनात परत जावे. तुम्ही आपल्या शेजाऱ्याला जमीन विकाल किंवा त्याच्याकडून जमीन विकत घ्याल तेव्हा एकमेकांवर अन्याय करू नका. तुम्हास तुमच्या शेजाऱ्याकडून जमीन विकत घ्यावयाची असेल तर गेल्या योबेल वर्षापासून किती वर्षे झाली ती मोजा. तुम्हास जमीन विकावयाची असेल तर योबेल वर्ष येईपर्यंत ती किती वर्षे पीक देईल ती मोजा. त्या वर्षावरून खरेदी विक्रीची किंमत ठरविता येईल, कारण तो फक्त पुढच्या योबेल वर्षापर्यंत पीक घेण्याचे अधिकार तुम्हास विकत आहे. जर खूप वर्षे असतील तर किंमत जास्त असेल, जर वर्षे कमी असतील तर किंमतही कमी असेल. का? कारण तुमचा शेजारी तुम्हास खरोखर फक्त काही पीकच विकत आहे. पुढच्या योबेलच्या वर्षी जमीन पुन्हा त्याच्या कुटुंबाच्या मालकीची होईल. तुम्ही एकमेकांवर अन्याय करू नये. तुम्ही परमेश्वराचे भय धरावे. मी परमेश्वर तुमचा देव आहे. माझ्या विधी नियमांची आठवण ठेवून ते पाळा, म्हणजे मग तुम्ही आपल्या देशात सुरक्षित राहाल आणि भूमी तुम्हा करता चांगले पीक देईल. मग तुम्हा करता भरपूर अन्न असेल व तुम्ही देशात सुरक्षित राहाल. तुम्ही कदाचित म्हणाल, आम्ही पेरावयाचे नाही व पीक गोळा करावयाचे नाही, तर मग 7व्या वर्षी खाण्याकरता आम्हाला काहीच राहणार नाही. चिंता करू नका. 6व्या वर्षी मी तुमच्यावर कृपा करीन व मी तुम्हास अशी बरकत देईन की जमीन तुम्हास 3 वर्षाचे पीक देईल. मग 8व्या वर्षी तुम्ही पेराल, तोपर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल. 9व्या वर्षीचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल. जमीन खरोखर माझी आहे, म्हणून ती तुम्हास कायमची विकता येणार नाही. तुम्ही परके व उपरी म्हणून माझ्या आश्रयाला आला आहात, म्हणून तुझ्या वतनाच्या सर्व व्यवहारात विकलेली जमीन परत सोडवून त्यांच्या घराण्यातील कुळाला परत मिळण्याची तरतूद करावी. तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनातील मालमत्तेचा काही भाग विकला, तर त्याच्या सगळ्यात जवळच्या नातलगाने पुढे येऊन आपल्या नातलगाकरता खंडणी भरून ती मालमत्ता परत विकत घेऊन सोडवावी. आपल्या वतनाचा भाग सोडवून घ्यावयास एखाद्या मनुष्यास आपल्या जवळचा नातलग नसेल, परंतु तो भाग सोडवून घ्यावयास त्याची स्वतःची ऐपत वाढली असेल, तर त्याने जमीन विकल्यापासूनची वर्षे मोजावीत आणि त्यांची संख्या पाहून त्या जमिनीसाठी किती किंमत द्यायची ते ठरवावे. आणि ज्याला त्याने जमीन विकली असेल त्यास शिल्लक राहिलेली रक्कम द्यावी. पण ते वतन परत मिळविण्याची त्यास ऐपत नसेल तर आपली जमीन त्याने योबेल वर्षापर्यंत विकत घेणाऱ्याच्या ताब्यात राहू द्यावी. योबेल वर्षी ती सुटेल आणि मग ते वतन परत योग्य मालकाकडे जाईल. एखाद्या मनुष्याने तटबंदीच्या नगरात असलेले आपले घर विकले तर ते विकल्यावर एक वर्षाच्या आत सोडवून परत घेण्याचा त्यास हक्क आहे व तो हक्क एक वर्षभर राहील. परंतु वर्ष संपण्याच्या आत त्याने ते सोडविले नाही तर तटबंदीच्या नगरातले ते घर विकत घेणाऱ्याचे होईल व पिढ्यानपिढ्या त्याच्या वंशात कायम राहील. योबेल वर्षी ते आपल्या पहिल्या मालकाकडे परत जाणार नाही. तटबंदी नसलेली नगरी उघड्या शेतासमान समजली जावी, म्हणून त्यातील घरे योबेल वर्षी ते परत विकत घेतले जातील व त्यांच्या पहिल्या मालकाकडे जातील. परंतु लेव्यांच्या नगराविषयी म्हणायचे झाले तर त्यातील घरे लेव्यांना पाहिजे तेव्हा सोडविता येतील. एखाद्या लेव्याच्या वतनाच्या नगरातले घर जर कोणी विकत घेतले व त्यास सोडवता आले नाही तर ते घर योबेल वर्षी परत त्या लेव्याचेच होईल, कारण लेव्यांच्या वतनाच्या नगरातली घरेच काय ती लेवी वंशाची वतन होतील. ती इस्रायल लोकांनी त्यांना दिलेली आहेत. लेवी लोकांच्या नगराभोवतीच्या शिवारातली जमिनी व कुरणे विकता येणार नाही, ती कायमची त्यांच्या मालकीची होत. तुझा एखादा भाऊबंद त्याचे स्वतःचे पोट देखील भरता येऊ नये इतका कंगाल झाला तर तू त्यास परक्या किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्याजवळ राहू द्यावे. त्यास तू पैसे देशील तर त्यावर व्याज घेऊ नको. परमेश्वर देवाचे भय धर व आपल्या भाऊबंदाला आपल्यापाशी राहू दे. तू त्यास उसने दिलेल्या पैशांवर व्याज घेऊ नको आणि त्यास विकलेल्या अन्नधान्यावर नफा काढण्याचा प्रयत्न करू नको. मी परमेश्वर तुमचा देव आहे, तुम्हास कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे म्हणून मी तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले. तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर इतका कंगाल झाला की त्याने स्वतःला तुला दास म्हणून विकले तर त्यास गुलामाप्रमाणे राबून घेऊ नको. योबेल वर्षापर्यंत त्याने मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्यापाशी राहावे व तुझी सेवाचाकरी करावी. त्या वर्षी त्याने आपल्या मुलाबाळांसह तुझ्यापासून निघून आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे, कारण ते माझे दास आहेत. मी त्यांना मिसर देशातून सोडवून बाहेर आणले, त्यांनी पुन्हा दास होऊ नये. तू धनी म्हणून त्याच्यावर कठोरपणाने अधिकार चालवू नको. आपल्या देवाचे भय धर. तुमच्या दासदासी तुमच्या देशासभोवतीच्या राष्ट्रातून तुम्ही आपणासाठी गुलाम आणावेत. तसेच तुमच्या देशात राहणाऱ्या परदेशीय किंवा उपऱ्या लोकांच्या कुटुंबात जन्मलेली मुले तुम्ही गुलाम म्हणून विकत घ्यावी. ती तुमची मालमत्ता होतील. तुम्ही त्यांचा ताबा आपल्या मागे आपल्या मुलांना द्यावा, म्हणजे ते तुमच्या मुलांचे दासदासी होतील. त्या लोकास तुम्ही कायमचे गुलाम करून घ्यावे. पण तुमच्या इस्रायल भाऊबंदांनी आपला अधिकार एकमेकांवर कठोरपणाने चालवू नये. तुझा एखादा परदेशीय किंवा उपरी शेजारी धनवान झाला व त्याच्यापाशी असलेला तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वतःच तुम्हामध्ये राहत असणाऱ्या त्या परदेशियाला किंवा परदेशियाच्या कुटुंबातील एखाद्याला गुलाम म्हणून विकले असेल, तर त्यांची विक्री झाल्यावरही त्यास स्वतःला सोडवून घेण्याचा हक्क राहील. त्याच्या भाऊबंधांपैकी कोणासही त्यास सोडवता येईल, किंवा त्याचा चुलता, चुलत भाऊ अथवा त्याच्या कुळापैकी कोणी जवळचा नातलग यांना त्यास सोडवता येईल, किंवा तो स्वतःच धनवान झाला तर त्यास स्वतः पैसे भरून स्वतःची सुटका करून घेता येईल. त्यास विकत घेणाऱ्या परदेशीच्या बरोबर त्याने आपल्या विक्रीच्या वर्षापासून योबेल वर्षापर्यंत हिशोब करावा आणि वर्षाच्या संख्येप्रमाणे विक्रीची किंमत ठरवावी, कारण खरे पाहता त्या मालकाने त्यास फक्त थोडी वर्षे मजुराच्या रोजाप्रमाणे लावल्यासारखेच आहे. योबेलास बरीच वर्षे असतील तर विक्रीच्या रकमेतून आपल्या मुक्ततेचे मोल त्या वर्षाच्या संख्येच्या प्रमाणात त्यास परत द्यावे. ते वर्षाच्या संख्येवर अवलंबून राहील. योबेलास थोडी वर्ष असतील तर त्याने मूळ किमतींपैकी थोडाच भाग परत करावा. त्याने आपल्या मालकापाशी सालदाराप्रमाणे राहावे. तुमच्या समोर त्याच्या मालकाचा अधिकार कठोरपणाने तुम्ही त्याच्यावर चालू देऊ नये. जरी त्या मनुष्यास पुन्हा कोणी विकत घेतले नाही तरी तो स्वतंत्र होईल. योबेल वर्षी तो व त्याची मुले बाळे मुक्त होतील, कारण इस्रायल लोक माझे दास आहेत. त्या माझ्या दासांना मी मिसर देशातून बाहेर आणले आहे. मी तुमचा देव परमेश्वर आहे.